हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:56 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मे
मॉर्निंग नंबर वन पर आज का तीन
ओके आठ का तीन. आज बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्यांकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिपाशा बासू हिचं लग्न. बिपाशा बासूचं लग्न होणार आहे ही गोष्ट सगळ्यांना चांगलीच माहिती झालेली आहे. करण सिंग ग्रोवर सोबत ती लग्नाच्या बंधनामध्ये बांधली जाणार आहे. 30 एप्रिलला लग्न करणार आहेत दोघं जण. आणि रिसेंटली तिनं बॅचलर्स पार्टी वगैरे दिली. एकूणच आपल्यापैकी कोणालाही आमंत्रण नव्हतं. बट इट्स ओके, कॉन्ग्रॅच्युलेशन. तू शादी कर रही है तो कॉन्ग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड, अच्छी बात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रामरथ. कालचा जो रामरथाचा सोहळा होता तो अत्यंत अप्रतिमरित्या साजरा झाला. एकूणच रामाचा रथ, हनुमंताचा रथ, गरुडाचा रथ या तीनही रथांनी सगळ्या भाविकांचं लक्ष वेधून घेतलं आणि अप्रतिम सोहळा साजरा झाला. कालच्याला एक बातमी वाचली होती, दिलीप कुमार साहेब यांची तब्येत जराशी डाऊन आहे. त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि 48 तास जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहेत असं सांगितलं जात आहे. डेफिनेटली ते लवकरात लवकर बरे होत. आपल्या सगळ्यांना प्रचंड आवडणारी पर्सनॅलिटी म्हणजे दिलीप कुमार जी आहेत. पण एक गोष्ट खरंच मनापासून सांगावीशी वाटते. सध्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजच्या बातम्या येत आहेत की असं झालं, इतका वाईट प्रकार झाला, हे आपल्यामध्ये नाही येत. आता प्रथमेश परब बद्दल अशी एक बातमी वाचली होती मी सोशल नेटवर्कवर. प्रथमेश परबला जेव्हा आम्ही फोन केला इकडनं तर त्यांनी सांगितलं की मी ओके आहे. त्यांनी त्याचा व्हॉट्सअप स्टेटस वगैरे सुद्धा टाकला होता, आय एम ऑल राईट, टेन्शन घेऊ नका. त्यामुळे उगाचच फेक न्यूज कुठूनही आली ना, लागलीच्या लागली शेअर करायची नाही, पुढे फॉरवर्ड करायची नाही. जरा विचारपूर्वक गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे. मॉर्निंग नंबर वनमध्ये 4 ट्रॅक्स येत आहेत. थोडासा वेळात एन्जॉय, बजाते रहो.